नमस्कार, मी अदिती बापट. ऐकूया काही ठळक घडामोडी. भारत आणि रशियानं व्यापारी संबंध आणखी दृढ करण्याची गरज परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी आज व्यक्त केली. मुंबईत भारत रशिया व्यावसायिक परिषदेला ते संबोधित करत होते. रशियाचे प्रथम उपप्रधानमंत्री डेनिस मॉन्टुरोव यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध बंडखोरी करत उमेदवारी दाखल केल्याबद्दल तसंच पक्षविरोधी कारवाई केल्याबद्दल काँग्रेसने विविध मतदारसंघातल्या 28 पदाधिकाऱ्यांना 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबित केलं आहे. ही कारवाई प्रदेश प्रभारी रमेश चेनिथल्ला यांच्या आदेशावरून तसंच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशावरून केल्याची माहिती काँग्रेसचे प्रशासन आणि संघटन उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी दिली. देशाचे 51वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी आज पदभार स्वीकारला. राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी खन्ना यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या सोहळ्याला उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अनेक केंद्रीय मंत्री आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश उपस्थित होते. इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यंदाचा सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार ऑस्ट्रेलियन चित्रपट निर्माते फिलिप नोईस यांना दिला जाणार आहे. माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 10 अंकांची वाढ झाली आणि तो 79,496 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 7 अंकांची किरकोळ घसरण नोंदवून 24,131 अंकांवर बंद झाला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.